चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखाने भाड्याने देऊन कर्ज वसुली। राज्यात अडचणीत आलेल्या 34 साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेची तब्बल 538 कोटी रुपयांची थकबाकी आहे। या रकमेची वसुली करण्यासाठी राज्य बँकेनं साखर कारखाने भाडे तत्वावर देण्याचा प्रयोग सुरू केला आहे। असे 6 कारखाने भाड्यानं दिले असून त्यातून 20 कोटी रुपयांची रक्कम बँकेच्या खात्यात जमा होत आहे। आर्थिक अनियमितता, दुष्काळ यामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांनी राज्य सहकारी बँकांसह इतर बँकांकडून कर्ज घेतलं होतं। कारखानाच बंद झाल्यानं कोटी रुपयांची कर्ज खाती थकीत झाली आहेत। या कारखान्यांमध्ये रयत, उदयसिंह गायकवाड, माणगंगा, भाऊसाहेब पिराजदार, शेतकरी सोनी, वसंतदादा शेतकरी किल्लारी हे कारखाने 10 ते 25 वर्षाच्या करारानं भाडे तत्वावर दिले आहेत।